मग बरोबर आहे, असं नसतं कुठं. हॅलो हॅलो. हा सर, विशाल बोलत आहे मी, परांजपेट क्लिन्स मधून. परांजपेट क्लिन्स कडून बोलत आहे मी. तुम्ही मागे फ्लॅट चेंज करी केली होती ना 192 बेडरूम साठी. ओके, काय नाव सर आपलं?